chinimandi.com podcast.
विजी डेली शुगर मार्केट अपडेट. शनिवार 12 ऑक्टोबर 2019. डोमेस्टिक मार्केट. देशभरात आज साखरेची मागणी कमी राहिली. महाराष्ट्रात S30 साखरेचा व्यापार 3110 रुपये ते 3180 रुपये प्रति क्विंटल राहिला, तर M30चा व्यापार 3250 रुपये ते 3360 रुपये राहिला. उत्तर प्रदेशमध्ये M30चा व्यापार 3410 रुपये ते 3560 रुपये होता. गुजरातमध्ये S30 साखरेचा व्यापार 3200 रुपये ते 3250 रुपये होता, तर M30चा व्यापार 3300 रुपये ते 3350 रुपये राहिला. कोलकाता. M30 साखरेचा व्यापार 3810 रुपये ते 3840 रुपये राहिला. तमिळनाडूमध्ये S30चा व्यापार 3340 रुपये ते 3460 रुपये होता, तर M30चा व्यापार 3410 रुपये ते 3430 रुपये होता. कोलकाता वगळून दिलेले सर्व डोमेस्टिक साखरेचे भाव GST सोडून आहेत.